अध्याय 16 आम्ही स्वती लोकाहाटी जी वर्गणी गोव कोण आहे ते बद्दल माये गलतिया माने मंडळ हुकुम देला प्रमाणे तुम्हा बी कोहा आठवडा पोयले दिही तुम्हा बादा जा जे कोई तुम्हाला बरकत मिळेरी ते प्रमाणे आफापा पोशा गोव कोई थो जा या हाटिका आई ही तोवे वर्गुनी ओरानाय जोजे आई ही तोवे ज्या कादाल तुम्हा पात्रे देईन कबूल कोहा तेहाल तुम्हे दोरमदान यरुशलमाल पोहोचाडा हाटी आय दोवाडी आय बी जावा एकोई हरा देखाय त्या मा रही आय मासे दुनिया माने जाहे तोवे तुम्हे से ही कहा का आय मासे दुनिया माने जाणार रोहे पेन केहे नाय ते आय तुम्हा पाय रोही एन हियाळो बी काढी यामाय विचार ओ का मान जायना ओरी ता तुम्हाय मान वाटे लावा कहा का आम्ही तुम्हाल फुकत मिळीन जावा ओहडी मा मोर्जी नाय हे ते मालका मोर्जी ओरी ते आय थोडो वेळ तुम्हे आरे रोही ओहडी आशा माये दोली हे तेरी पुनासवा दिहा सोना होदू आय पी सिही रोही कहा का मोठा एन काम ओई सोके ओहडा बाआ महाटी उघडा भ्या एन विरोध कोणारा खुबूज हेता तिमोथी येन तोवे ते तुम्हा पाय नाय बीता रोवा या हटी खबरदारीला कहा का जेको आय ते कोई मा प्रमाणे तो भी मालका काम को हे या हटी कादे त्याल कोमी गोनवा नाय तर ते मा से येवा या हटी त्याल सुखरूप वाटे लावजा कहा का बहा रे त्या येना आय वाट जवी रही हो आपे बहा अपुलो ये बहा रे तुमे से येवा या हटी माये त्या खूब रावणी कोई तेरी पेन आम्ही जेवा ओढी त्या मोरजी बिलकुल ना ती सोवड ओरी तोवे तो यी सांभाळा बोरसामा मजबूत रोवा सूर शिपाया रोका चाला मजबूत आ तुम्हा जी काय कोथा ती बादा मोयक को आ बहाय तुम्हा स्टेपना कुटुंब माहिती हे ते आखया पोयलो फळ एको हे एन त्याय चोखा लोखा सेवा कोराहटी सोताल होपी लेदला हे ओढाल एन जो कादो सेवमा मदत को हे एन मेहनत को हे त्याल तुम्हाय परवानगी देवा ओहडी आय रावणी को हो स्टेफन फरतुनात व आखाई किया येना या हटी मान खुशी जाय हे कहा का तुम्हा नाय आता त्या जागो त्याय बोई काढलो हे कहा का त्याय मा एन तुम्हे आत्मा चेतना देनली हे या हटी तुम्हा ओढाल मान पांदा आखिया मुलखा माने मंडळ तुम्हा सोला मागती हो आक्विला एन प्रिस्का एन त्या गुआमाय जी मंडळी टळवाय हे ती तुम्हाल मालकामाय खूप सोला माखे बादा बहा तुम्हा सोला मागता हा चोखा गुळा देन योग बिहरा सोलाम को आ मा पौला खुश होता थे कोई लिखलो सोलाम जर कादो मालकाओ मोया नाय कोतो री तर तो नाश ओरा होपलो है मारा ना था ओ मालक ये मालक ईसु ख्रिस्ता दोया तुम्हें आरे रोई ख्रिस्त ईसुमा मा मोया तुम्हें बाधा आरे रोई आमेन।